नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजसावन उत्तर प्रदेशाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतात. भलायकी ते समाजीक सुरक्षा मेरेन दर एका क्षेत्रात संतृप्तीची भावना घेऊन देश मुखार वता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी फुडल्या वर्सा मेरेन देशातल्यान माओवादाचे उच्चाटन करपाचो सरकाराचो दृढ निश्चय परत व्यक्त केला. बॅडमिंटनात 20 वर्सांच्या आयुष शेट्टीन युएस ओपन 2025 जिखून इतिहास रचला. हेर राज्या वांगडा आज कोकण आनी गोंयातूय पावस आसतलो असो अदमास आयएमडीन उक्तायला. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजसावन उत्तर प्रदेशाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतात. बरेली हांगा भारतीय पशुवैजकीय संशोधन संस्थेच्या 11व्या तशेंच एम्स गोरखपुराच्या दिक्षांत समारंभाक ती उपस्थित रावतली. मुखार फाल्यां राष्ट्रपती गोरखपुरात महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे उक्तावण करतली आनी महायोगी गोरखनाथ विद्यापीठाकूय भेट दितली, जंय ती तांचे सभागृह, शैक्षणिक ब्लॉक आनी पंचकर्म केंद्राचे उक्तावण करतली. तशेंच चलयांच्या नवीन वसतीगृहाची बुन्याद घालतली. मन की बात या आकाशवाणीच्या आपली मासिक कार्यावळीत उलयताना भारताच्या प्रादेशिक भाशिक आनी सांस्कृतिक विविधतेचो उल्लेख करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अशें निरीक्षण केलें की कला, हस्तकला आनी कुशळटायेची विविधता ही देशाची एक उत्तम गुणवत्ता आसा. मेघालयातल्या एरी सिल्काक जीआय टॅगिंग केल्या विशीं उलयतना तांणी म्हळें की ते राज्या खातीर एक दायज, जे आदिवासींनी विशेषतः खासी समुदायाच्या लोकांनी पिढ्यान पिढ्या सांभाळा.
मेघालय का एरी सिल्क, इसे कुछ दिन पहले ही जीआई टैग मिला है. एरी सिल्क मेघालय के लिए एक धरोहर की तरह है. यहाँ की जनजातियों ने, खासकर खासी समाज के लोगों ने पीढ़ियों से इसे सहजा भी है और अपने कौशल से समृद्ध भी किया है. इस सिल्क की कई ऐसी खूबियां हैं जो इसे बाकी फैब्रिक से अलग बनाती है. इसकी सबसे खास बात है इसे बनाने का तरीका. इस सिल्क को जो रेशम के कीड़े बनाते हैं उसे हासिल करने के लिए कीड़ों को मारा नहीं जाता है.
भलायकी ते समाजीक सुरक्षा मेरेन दर एका क्षेत्रात संतृप्तीची भावना घेऊन देश मुखार वता, जे समाजीक न्यायाचे एक उत्तम उदाहरण असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्पष्ट केले. देशातल्या सुमार 95 कोटी लोकांक कसल्या ना कसल्या समाजीक सुरक्षा येवजणेचो फायदो मेळटा, म्हण समाजीक सुरक्षा ही संवसारातली एक व्हड कव्हरेज असे मोदी हांणी सांगले. या महिन्याच्या 21 तारखेक मनयल्ल्या आंतरराष्ट्रीय योग दिसाचो उल्लेख करताना मोदी हांणी म्हळें की देशभरात आनी जगभरात कोट्यावधी लोकांनी हातून भाग घेतलो. अधिकाधिक लोक तांच्या दिसपट्ट्या जिणेंत योग आपणायतात. प्रधानमंत्र्यांनी विशाखापट्टणमाच्या दर्यादेगेर 3 लाख लोकांनी एकठांय योग केल्ल्याचें सांगलें आनी 2000 परस चड आदिवासी विद्यार्थ्यांनी थंय 108 मिनटां 108 सूर्यनमस्कार सादर केले अशें सांगलें. अंदूची थीम लेगीत खूब खास आशिल्ली, एक पृथ्वी एक भलायके खातीर योग अशें ते उलयले.
इस बार की थीम भी बहुत विशेष थी, योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ, यानी एक पृथ्वी एक स्वास्थ्य. ये सिर्फ एक नारा नहीं है, एक दिशा है जो हमें वसुधैव कुटुंबकम का एहसास कराती है. मुझे विश्वास है इस बार के योग दिवस की भव्यता ज्यादा से ज्यादा लोगों को योग को अपनाने के लिए जरूर प्रेरित करेगी.
केंद्रीय घर मंत्री अमित शहा आणि फुडल्या वर्सा मेरेन देशातल्यान माओवादाचे उच्चाटन करपाचो सरकाराचा दृढ निश्चय परत व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की सशस्त्र डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांकडेन कसली चर्चा करचे ना. राष्ट्रीय हळद बोर्डाच्या मुख्यालयाचे उक्तावण केल्या उपरांत निजामाबादात किसान संमेलनात उलयतना शहा हांणी माओवाद्यांक आत्मसमर्पण करून राष्ट्रीय मुख्य प्रवाहात सामील जावपाची विनवणी केली. शहा हांणी म्हळें की जे लोक बंदुको धरतात आनी आदिवासी पोलीस आनी जवानांक मारतात ते चर्चेची अपेक्षा करूंक शकनात. हिंसाचाराचो त्याग करपाक इच्छूक आशिल्ल्या खातीर दारां उगडी आसात हाचेर भर दिवन मंत्र्यांनी डावा विसर्जनीच्या अतिरेक्यांक शस्त्रां दवरून आत्मसमर्पण करपाचें आवाहन केलें आनी सांगलें की सरकार अंतीम मुदती मेरेन देशांतल्या डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांक सोपोवपाक वचनबद्ध आसा.
सारे लोग हथियार छोड़ दो और सरेंडर करो, मगर सरेंडर नहीं करेंगे तो हमने तय किया है 31 मार्च 2026 के पहले इस देश से नक्सलवाद को हम समाप्त कर देंगे. हमारी सरकार का नीति है जिनके हाथ में हथियार है उनसे कोई बातचीत नहीं होगी.
शहा हांणी मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी हांकां सतर्क रावपाचें आनी राज्याक माओवाद्यांचो अड्डो जावंक दिवपाक आडावपाचें आवाहन केलें. मुखार शहा हांणी म्हळें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी निजामाबादाक राष्ट्रीय हळद मंडळ मंजूर करून हळद उत्पादक शेतकारांचे आनी जनतेचे 40 वर्सांचे स्वप्न पुराय केलां. हळद उत्पादक शेतकारांच्या कल्याणा खातीर केंद्र वचनबद्ध आसा अशें सांगून तांणी म्हळें की 2030 मेरेन हळदीची निर्यात 1 अब्ज डॉलर्स मेरेन जावपाक जाय. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळेला ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी येता मुखावेल्यो खबरो. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हांच्या निमंत्रणा वेल्यान फाल्यां जावपी क्वॉड परराष्ट्र मंत्र्याच्या बसकेंत वांटेकार जावपाक परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आयज सावन 3 दिसांच्या अधिकृत अमेरिकेच्या दौऱ्यार वतले. परराष्ट्र मंत्रालयान एका निवेदनात म्हळां की क्वॉड गटमुक्त आनी उक्त्या इंडो पॅसिफिका खातीर एक समान दृश्टीकोन मुखार व्हरपाक नवीन प्रस्तावांचेर लक्ष केंद्रीत करतलो. खास म्हणजे पहलगाम हल्ल्या उपरांत क्वॉड मंत्र्यांची ही पहिली बसका आसतली. डॉ जयशंकर आज न्यूयॉर्कातल्या संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात द ह्युमन कॉस्ट ऑफ टेररिझम या प्रदर्शनाचे उक्तावण करतले. या प्रदर्शनात जगभरातल्या दहशतवादी कारवायांचो विनाशकारी परिणाम तशेंच दहशतवादाचो फुडो करपाक आंतरराष्ट्रीय समुदायान उबारिल्ल्या पावलांचेर उजवाड घाला. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्विकारपाच्या 1 दीस आदी ही कार्यावळ जाता. विद्यापीठ अनुदान आयोगान देशभरातल्या 89 संस्थांक तातूंत 4 IIT 3 IIM आनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठासयत रॅगिंग विरोधी नेमांक पाळो दिवंक नाशिल्ल्यान नोटीस जारी केल्या. UGCच्या रॅगिंग रेग्युलेशन 2009 प्रमाण UGC कडेन संबंधित आशिल्ल्या दरेका संस्थेन विद्यार्थ्या कडल्यान पालन उपक्रम आनी रॅगिंग विरोधी उपक्रम सादर करचे पडटात. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी रेल्वे बोर्डाक रेल्वे सुटपाच्या 8 वरां पयलीं आरक्षण चार्ट तयार करपाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यान सुरू करपाचे निर्देश दिल्यात. ह्या निर्णयान प्रतिक्षा वळेरींतली तिकीटां आशिल्ल्या प्रवाशां खातीर अनिश्चितता कमी जातली. प्रतिक्षा वळेरी निश्चित जाली ना तर पर्यायी वेवस्था करपाक अधिक वेळ मेळटलो. दनपारां 2 पयलीं सुटपी गाड्यां खातीर चार्ट आदल्या दिसा रात्री 9 तयार करचो अशें वैष्णव हांणी भर दिला आनी सांगला की तिकीट वेवस्था स्मार्ट पारदर्शक सुलभ आनी कार्यक्षम आसची. नवीन अपग्रेडेड मॉडर्न पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम सध्याच्या भाराच्या 10 पट हाताळपाक डिझाईन केल्या. रेल्वे मंत्रालयान सांगले की नवीन आरक्षण प्रणाली प्रति मिनिट 1,50,000 परस चड रेल्वे तिकीटां तयार करपाक सक्षम आसा जी सध्याच्या 32,000 तिकीटांच्या क्षमतेच्या सुमार 5 पट आसा. ही नवीन प्रवासी आरक्षण प्रणाली या वर्साच्या अखेरीक तयार जातली. 5 वर्सांच्या अंतरान आज कैलाश मानसरोवर यात्रा सुरू जाता. कोविड महामारीक लागून 2020 वर्सा स्थगीत केली ही यात्रा सिक्कीमातल्या नथुला दर्यादेग आनी उत्तराखंडातल्या लिपुलेख खिंड मार्गान अंदू जातली. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण जून जुलय आनी ऑगस्ट म्हयन्यात ही यात्रा चालूच उरपाची शक्यताय आसा. कैलाश पर्वत शिवाचे निवासस्थान मानतात देखून हिंदू जैन आनी बौद्ध लोकांखातीर या तीर्थयात्रेचे आध्यात्मिक म्हत्व खूप आसा. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आज धर्मशाला तपोवनात कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन म्हळ्यार CPA झोन 2 वर्सुकी परिषदेचे उक्तावण करतले. ह्या झोनात दिल्ली हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू आनी काश्मीर आनी पंजाब ही राज्यां आसपावतात. ह्या परिषदेचे उद्दिष्ट लोकशाही संस्थांक बळकटी दिवपाक सर्वोत्तम पद्दतीचे आदान प्रदान करपाक आनी समकालीन युगात प्रशासन आनी कायदेविशयक कामकाजा खातीर नाविन्यपूर्ण दृश्टीकोनाचो सोद घेवपाक एक म्हत्वाची माची म्हूण काम करप आसा. अमेरिकेच्या हालीच्या हवाई हल्ल्याक लागून इराणाचो अणू कार्यक्रम नष्ट झाला या दाव्याचेर संयुक्त राष्ट्राच्या अणू नियंत्रण संस्थेच्या प्रमुखांनी गंभीर दुबाव उपस्थित केला. एका टीव्ही चॅनलाक दिल्या मुलाखतीत आंतरराष्ट्रीय अणू उर्जा एजन्सी म्हळ्यार IAEA महासंचालक राफेल ग्रोसी हांणी म्हळें की तेहराना कडेन अजूनय कांय म्हयन्यांत युरेनियम समृद्धीकरण परत सुरू करपाची क्षमता आसा. तांणी म्हळें की अमेरिकेच्या हवाई हल्ल्यान जाल्लें लुकसाण गंभीर आसलें तरी तें पुरायपणान नष्ट जावंक ना. ग्रोसीसाचे हे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांच्या परत परत केल्या विधानाच्या विरोधात आसा. त्यांनी असा दावा केला की अमेरिकेन इराणाच्या अणू मुळाव्यो सुविधा पुरायपणान नष्ट केल्यात. FIH प्रो लिगात भारतीय बायला हॉकी पंगडान सलग 8 पराभव पत्करचो पडलो. काल ती बर्लिनात चीनान तांकां 2-3 अशें हारयले. बॅडमिंटनात 20 वर्साच्या आयुष शेट्टीन US Open 2025 जिंकून ह्या हंगामात BWF वर्ल्ड टूर जेतेपद जिखपी पयलो भारतीय खेळाडू जावन इतिहास रचलो. अंतीम फेरयेंत आयुषान कॅनडाच्या ब्रायन यांगाचेर 21-18, 21-13 असो विजय मेळोवन आपल्या स्वप्नातल्या सर्तीचो शेवट केलो. बायला एकोडीत तन्वी शर्माची उल्लेखनीय कामगिरी अव्वल मानांकीत बेवन झांग आड 3 गेमाच्या संघर्षपूर्ण लढती उपरांत उपविजेती थारली. भारतीय हवामान खात्यान आज झारखंडातल्या कांय सुवातींनी आनी 5 जुलय मेरेन ओडिशा बिहार मध्यप्रदेश छत्तीसगड तशेंच चंदीगड दिल्ली हिमाचल प्रदेश कोकण गोवा मध्य महाराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेश आनी विदर्भात पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन उत्तर प्रदेशाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतात. भलायकी ते समाजीक सुरक्षा मेरेन दर एका क्षेत्रात संतृप्तीची भावना घेवन देश मुखार वता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. बॅडमिंटनात 20 वर्साच्या आयुष शेट्टीन US Open 2025 जिखून इतिहास रचला. हेर हाजे वांगडा आज कोकण आनी गोंयांतूय पावस आसतलो असो अदमास आयएमडीन उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.